यिर्मयाह अध्याय 38. यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शाफाटा व पशुहराचा मुलगा गदल्या, शेलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कियाचा मुलगा पशुर यांनी ऐकली. तो सांगत होता, परमेश्वर असे म्हणतो, जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळने आणि मरणे मारला जाईल, पण कोणी खाजद्यांकडे निघून जाईल तो वाचेल. त्यास आपल्या स्वतःचाच जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील. परमेश्वर असे म्हणतो, हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल. म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण या प्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्याचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बळ करतो, कारण तो ही वचने सांगून मनुष्याचे संरक्षण करीत नाही पण अरिष्ट करायला पाहतो. मग सिदिकिया राजा म्हणाला, पहा, तो तुमच्या हातात आहे, कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही. मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्किया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला. आता राजाच्या घरात एबत मलेक हा एक कुशीषण होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्यांनी ऐकले. त्या समयी राजा बन्यामिनेच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबत मलेक राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला, माझ्या स्वामी राजा, या मनुष्याने ज्या मार्गाने यिर्मयाह संदिष्टाबरोबर वाईट वागणूक केली, तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही. नंतर एबत मलेक कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, येथून 30 माणसे बरोबर घे आणि यिर्मयाह संदिष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ. म्हणून एबद मलेक यांनी त्या मनुष्याचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यानं घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारातील खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरींनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या. एबद मलेक कुशी यिर्मयाला म्हणाला, त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरीच्या वर ठेव. मग यिर्मयाने तसे केले. नंतर त्यांनी यिर्मयाला दोरीने ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला. नंतर सिदिकिया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मयाह संदिष्टाला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलवले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे, माझ्यापासून काही लपू नकोस. यिर्मयाह सिदिकियाला म्हणाला, जर मी तुला सांगितले तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला तरी तू माझे ऐकणार नाहीस. पण सिदिकिया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला तो जिवंत आहे. मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्य तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही. मग यिर्मयाह सिदकियाला म्हणाला, परमेश्वर सेनाधीश देव इस्रायलाचा देव असे म्हणतो, जर तू बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परिवार जिवंत राहील. पण जर बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खासदारांच्या हाती दिले जाईल, ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. सिदकिया राजा यिर्मयाला म्हणाला, पण जे यहुदी सोडून खासदारकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील. यिर्मयाह म्हणाला, ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे, तो परमेश्वराचा संदेश पाळ, याकरता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल. पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास तर काय होईल हे परमेश्वरने मला दाखवले आहे. यहुदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पहा, त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे, त्यांनी तुझा नाश केला आहे, तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत, कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खासदाराकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल. मग सिदकिया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको, म्हणजे तू मरणार नाही. मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हाला सांग, आमच्यापासून लपवून ठेवू नकोस, अथवा आम्ही तुला ठार मारू, आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हाला सांग. मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको. नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले. राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तर दिले. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले, कारण त्यांनी यिर्मयाह व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते. याप्रमाणे यिर्मयाह यरुश्लेम जिंकले जाईपर्यंत पहारेकरांच्या चौकात राहिला.